बापूसाहेब भगवान भाकरे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे. माझे चिन्ह अनुक्रम क्रमांक 7 सफरचंद आहे. सांगोला शहराचा तसेच वाड्यावस्तीवरील सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला एक मत देऊन सहकार्य करावे ही विनंती. सांगोला शहरातील सामाजिक ऐक्य जपणूक करत मी न्याय हक्कासाठी सदैव लढत राहीन. तसेच महिला सक्षमीकरणासाठी सांगोला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करेन.